आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यापुढे आगळीक केल्यास सज्जड कारवाईचा भारताद्वारे पाकला इशारा. ऑपरेशन सिंदूरचं देशविदेशातून कौतुक. आज सर्वपक्षीय बैठकीत चर्चा. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांचा अंतिम फेरीत प्रवेश. आणि अभिनेता दिग्दर्शक आणि नाट्य समीक्षक माधव वझे यांचं पुण्यात निधन. पाकिस्ताननं यापुढे कोणतीही आगळीक केली तर भारतीय सैन्य पूर्णपणे तयार असल्याचा सज्जड इशारा भारतानं दिला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय लष्करानं मंगळवारी मध्यरात्रीनंतर 1:05 ते 1:30 दरम्यान ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी स्थळांना लक्ष्य करण्यात आलं. याबाबत काल नवी दिल्ली इथं झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय वायुदलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितलं की पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. याबाबत अधिक माहिती देताना कर्नल सोफिया कुरेशी.
ऑपरेशन सिंदूर 22 अप्रैल को पहलगाम में हुए विभत्स आतंकवादी हमले के शिकार मासूम नागरिकों व उनके परिवारों को न्याय देने के लिए लॉन्च किया गया था. इस कार्रवाई में 9 टेररिस्ट कैंप्स को टारगेट किया गया. इन लक्ष्यों का चयन विश्वसनीय इंटेलिजेंस सूचनाओं के आधार पर हुआ ताकि आतंक गतिविधियों की रीढ़ तोड़ी जा सके. और यह खास ध्यान दिया गया कि निर्दोष नागरिकों और सिविलियन इंस्टॉलेशन को नुकसान न पहुंचे. पाकिस्तान में पिछले 3 दशकों से टेरर इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण हो रहा है. इसमें रिक्रूटमेंट इंडॉक्ट्रिनेशन सेंटर्स ट्रेनिंग एरियाज व लॉन्च पैड शामिल थे जो पाकिस्तान और पाक अधिकृत जम्मू कश्मीर POJK दोनों में फैले हैं.
यावेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले की पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासातून पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी असलेले संबंध उघड झाले असून भारतावर आणखी हल्ले होऊ शकतात अशी माहिती भारताच्या गुप्तचर संस्थांनी दिली आहे. असे हल्ले निकराने परतवून लावण्यात येतील असंही मिस्त्री यांनी सांगितलं. सैन्यदलाच्या या कारवाईनंतर आता भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या दहशतवादी संघटना आणि त्यांचे समर्थक पुरेपूर बोध घेतील अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या कारवाईचं चित्रीकरण उपलब्ध असल्यानं आता कोणीही पुरावे मागणार नाही असं सांगताना ते म्हणाले,
प्रिसिशन पद्धतीनं एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे 9 अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाचं संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरता स्कोप देखील राहिलेला नाही. आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही, तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल. तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलकं आहे. म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो.
ऑपरेशन सिंदूरबाबत आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर.
भारताने ज्या 9 दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण स्थळावरती हल्ले केलेले आहेत त्याच्या माध्यमातून एक प्रतिकात्मक संदेश हा पाकिस्तानला आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांना आहे. यापूर्वीच्या दोन्ही म्हणजे एअर स्ट्राईक मध्ये आणि सर्जिकल स्ट्राईक मध्ये आपण POK पर्यंत आपल्याला स्वतःला मर्यादित ठेवलं होतं. यावेळेला आपण असे काही प्रशिक्षण स्थळ निवडलेले आहेत जे पाकिस्तानमध्ये आहेत, जसं पंजाबमधलं भावलपूरचं असेल. त्यामुळे याच्या माध्यमातून दहशतवादी आपलं दुष्कृत्य करून कुठे जरी लपले तरी त्यांना पकडलं जाईल आणि त्यांना त्यांच्या कार्याची शिक्षा दिली जाईल. हा एक कडक मेसेज हा या ठिकाणी मिळाला. त्याचप्रमाणे पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानची ISI कोणत्याही दहशतवादी संघटनांना प्रोटेक्शन देण्यासाठी सक्षम नाहीये हे देखील या माध्यमातून निघून आलेलं आहे. आणि त्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध देखील एक असंतोष हा पाकिस्तानी जनतेमध्ये आता दिसून येतो आहे. मला असं वाटतं की याच्या माध्यमातून भारताने आपलं लष्करी सामर्थ्य आपली सक्षमता सिद्ध केलेली आहे.
पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी ऑपरेशन सिंधूनंतर आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या.
पहलगामच्या हल्ल्यानंतर माझं कुंकू पुसलं गेलं, त्या भ्याड दहशतवाद्यांनी माझं कुंकू पुसलं. तिथे रक्ताच्या थारोळ्यात माझे मिस्टर संतोष जगदाळे पडले, ते शहीद झाले तिथे. आणि त्यानंतर आज 15 दिवसानंतर मोदी सरांनी ऑपरेशन सिंदूर हे जेव्हा नाव दिलं तेव्हा त्यांना जाणीव झाली की आपल्या लेकींचं सिंदूर त्या भ्याड दहशतवाद्यांनी मिटवलं. तर त्याला सिंदूर नाव दिल्यानंतर त्यांना ती जाणीव राहणार आहे की तुम्ही कोणाला मारलंय. आणि 9 तळांवरती त्यांनी हल्ला केलेला आहे तो अतिशय योग्य. आणि त्यांनी हा हल्ला आता थांबवू नये आणि दहशतवादाची पाळंमुळं त्यांनी खोदून एक एक दहशतवादी मारावा.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले पुण्यातील कौस्तुभ गणबोटे यांचा मुलगा कुणाल आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाला,
ग्रुप्स आहेत जे आतंकवादी हमला करतात तर त्यांना शोधून शोधून त्यांनी संपवलं पाहिजे. आणि त्यांनी परत भारताकडे आपल्याकडे कोणाकडेच वाकडी नजर करून नाही बघितलं पाहिजे, ही आमची इच्छा आहे.
हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सशस्त्र दलांचं कौतुक केलं. नवी दिल्ली इथं केंद्रीय मंत्रिमंडळाला या मोहिमेबद्दल माहिती देताना ते बोलत होते. मोदी यांनी कालच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी भारताचं अभिनंदन करताना दहशतवादाविरुद्ध लढाईचं समर्थन केलं आहे. सशस्त्र दलांनी अचूकता सावधगिरी दाखवून इतिहास रचला असून या कारवाईदरम्यान कोणत्याही सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून दाखवल्याबद्दल सैन्य दलाचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन केलं. देशाच्या सीमेपलीकडे जाऊन लष्करी कारवाई करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं अभिनंदन केलं. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. सरकार कोणतीही भूमिका घेत असताना राजकारण न आणता पूर्ण ताकदीनं सरकारच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे असं आवाहन पवार यांनी यावेळी केलं. युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी काय काळजी घ्यावी याची माहिती प्रात्यक्षिकासह देण्यासाठी राज्यात जिल्हा मुख्यालयांमध्ये काल सराव घेण्यात आला. पुण्यात विधानभवन, पुणे महानगरपालिका आणि वनाज कंपनी या ठिकाणी संयुक्त सराव करण्यात आला. यामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, पोलीस विभाग, आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिका सहभागी झाल्या. याव्यतिरिक्त मुळशी, तळेगाव नगरपंचायत आणि पिंपरी चिंचवड महापालिका या ठिकाणी संयुक्त सराव पार पडला. शांघाय इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष संघानं उपांत्य फेरीत डेन्मार्कचा 232-231 तर महिलांनी ग्रेट ब्रिटनचा 232-230 असा पराभव केला. अभिनेता, दिग्दर्शक आणि नाट्य समीक्षक माधव वझे यांचं काल सकाळी पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या कादंबरीवर आधारित चित्रपटात माधव वझे यांनी श्यामची प्रमुख भूमिका रंगवली होती. हिंदी चित्रपटसृष्टीत देखील त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. अनेक नाट्यकर्मींची व्यक्तिचित्रण असलेलं रंगमुद्रा, श्यामची आई, आचार्य अत्रे आणि मी हे आठवणींवर आधारित पुस्तक, लहान मुलांसाठी नंदनवन, समांतर रंगभूमी, पल्याड अल्याड असे काही ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. वझे यांच्या रंगमुद्रा आणि प्रायोगिक रंगभूमी 3 अंक या ग्रंथाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. भारतीय आणि पाश्चात्य प्रथितयश नाटककारांच्या नाटकांचं प्रयोगांचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. आंतरराष्ट्रीय नाट्य समीक्षक संघाचे ते सभासद होते. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भात यासोबत गारपिटीचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. यापुढे आगळीक केल्यास सज्जड कारवाईचा भारताद्वारे पाकला इशारा. ऑपरेशन सिंदूरचं देशविदेशातून कौतुक, आज सर्वपक्षीय बैठकीत चर्चा. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांचा अंतिम फेरीत प्रवेश. आणि अभिनेता, दिग्दर्शक आणि नाट्य समीक्षक माधव वझे यांचं पुण्यात निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.